आकाशवाणी मुंबई। विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। डिजिटल सुरक्षेसाठी थांबा, विचार करा आणि मग कृती करा या तीन पायऱ्यांचा अवलंब करावा असं मन की बातमधून प्रधानमंत्र्यांचं देशवासियांना आवाहन। देशातलं गेमिंग अवकाश झपाट्यानं विस्तारत असून भारत एक नवी क्रांती घडवण्याच्या मार्गावर असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। भारत बांगलादेश सीमेवरच्या पेट्रापोल या लँडपोर्टवर उभारलेल्या मैत्रीद्वार प्रवेशद्वाराचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटन आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस तसंच राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारांची तिसरी यादी जाहीर। डिजिटल सुरक्षेसाठी थांबा, विचार करा आणि मग कृती करा या तीन पायऱ्यांचा अवलंब करावा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलं आहे। त्यांनी आज आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला। हा या कार्यक्रमाचा 115वा भाग होता। यावेळी प्रधानमंत्र्यांनी उदाहरणादाखल डिजिटल अटकेशी संबंधित फसवणुकीच्या फोन कॉलचं ध्वनिमुद्रण श्रोत्यांना ऐकवलं। फसवणूक करणाऱ्यांची कार्यपद्धती आणि अशावेळी आपण घाबरून न जाण्याची खबरदारी याविषयी देखील त्यांनी श्रोत्यांना समजावलं। डिजिटल अटक अशी कुठलीही तरतूद कायद्यात नाही, तर ही फसवणूक आहे। अशा प्रकारची फसवणूक करणारे समाजाचे शत्रू आहेत असं ते म्हणाले। या सगळ्याचा प्रतिकार करण्यासाठी अनेक तपास यंत्रणा आणि राज्य सरकारं परस्पर सहकार्यानं काम करत असून त्यांच्यातल्या समन्वयासाठी राष्ट्रीय सायबर समन्वय केंद्राची स्थापना केली असल्याची माहिती त्यांनी दिली। समाजातल्या सगळ्यांच्याच प्रयत्नांनी आपण या आव्हानांचा सामना करू शकतो असं ते म्हणाले।
आप जागरूकता के लिए हैशटैग सेफ डिजिटल इंडिया का प्रयोग कर सकते हैं। मैं स्कूलों और कॉलेजों को भी कहूंगा कि साइबर स्कैम के खिलाफ मुहिम में छात्रों को भी जोड़े। समाज में सबके प्रयासों से ही हम इस चुनौती का मुकाबला कर सकते हैं।
जनजागृतीसाठी सेफ डिजिटल इंडिया या हॅशटॅगचा वापर करावा। या मोहिमांमध्ये शाळा आणि महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्यावं असं आवाहन त्यांनी केलं। अशा घटनांविरोधात नागरिकांनी 1930 या राष्ट्रीय सायबर मदत क्रमांकावर अथवा cybercrime.gov.in या पोर्टलवर कळवावं अशी माहिती त्यांनी दिली। आशय आणि सर्जनशीलतेमुळे मनोरंजनपर अॅनिमेशनमधली भारतीयांची कामगिरी जगभर नावाजली जाते, त्यामुळेच भारतातील अॅनिमेशन स्टुडिओज डिस्ने आणि वॉर्नर ब्रदर्ससारख्या जगातल्या नावाजलेल्या निर्मिती संस्थांबरोबर काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं। देशातलं गेमिंग अवकाशही झपाट्यानं विस्तारत असून भारत एक नवी क्रांती घडवण्याच्या मार्गावर असल्याचं ते म्हणाले। अॅनिमेशन क्षेत्रामुळे भारतीयांची सर्वाधिक निर्मिती असलेल्या VR अर्थात आभासी पर्यटनाला मोठी चालना मिळाली असल्याचं त्यांनी सांगितलं। उद्या 28 ऑक्टोबरला जागतिक अॅनिमेशन दिवस साजरा होत असून त्यानिमित्तानं देशाला जागतिक अॅनिमेशन ऊर्जा केंद्र बनवण्याचं संकल्प करण्याचं आवाहनही त्यांनी केलं। यावेळी प्रधानमंत्र्यांनी भारतानं लडाखमध्ये हानले इथं आशियातल्या सर्वात मोठ्या इमेजिंग टेलिस्कोपची स्थापना केल्याविषयी देखील सांगितलं। सरदार पटेल यांच्या 150व्या जयंती वर्षाला येत्या 31 ऑक्टोबरपासून तर 15 नोव्हेंबरपासून भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंती वर्षाला सुरुवात होणार असल्याचं स्मरण त्यांनी श्रोत्यांना करून दिलं। या दोन्ही महापुरुषांसमोरची आव्हानं वेगळी वेगळी होती, परंतु देशाची एकता हेच दोघांचं ध्येय होतं असं त्यांनी सांगितलं। बिरसा मुंडा 150 आणि सरदार 150 या हॅशटॅगसह देशाच्या विविधतेतल्या एकतेचा वारशाचा उत्सव साजरा करण्याचं आवाहन त्यांनी श्रोत्यांना केलं। देशभरात शारीरिक तंदुरुस्तीविषयी वाढत असलेल्या जाणीवेच्या ऊर्जेचा आपल्याला अनुभव येत असल्याचं ते म्हणाले। भारताच्या कला आणि संस्कृतीबद्दल जगभरात असलेल्या आकर्षणाचा उल्लेखही प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बातमध्ये केला। गेल्या 10 वर्षात भूमिबंदरांचा जो विकास झाला आहे त्यामुळे शेजारी देशांमधल्या भाषा संस्कृती आणि साहित्य यांच्यामधील आदानप्रदानात भर पडत आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज सांगितलं. पश्चिम बंगालमध्ये पेत्रापोल या भारत बांगलादेश सीमेवरच्या पेत्रापोल या लँडपोर्टवर उभारलेल्या मैत्रीद्वार या प्रवेशद्वाराचं तसंच प्रवासी टर्मिनल इमारतीचं उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज झालं, त्यावेळी ते बोलत होते. लँडपोर्ट अथॉरिटीचं काम हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या समृद्धी, शांतता, भागीदारी आणि विकास या चतुःसूत्रीवर चालत असल्याचं शाह यांनी सांगितलं. बांगलादेशातून दररोज 5 ते 6 हजार माणसे भारतात वैद्यकीय इलाजासाठी येतात. या भूमीबंदरावरच्या वाढत्या सुविधांमुळे व्यापार तसंच वाहतूक यांच्यात वाढ होईल, परिणामी मोठ्या प्रमाणावर रोजगार संधी उपलब्ध होतील, असंही त्यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी आपापल्या उमेदवाराच्या तिसऱ्या याद्या जाहीर केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं गेवराई विधानसभा मतदारसंघातून विजयसिंह पंडित, फलटणमधून सचिन पाटील, निफाडमधून दिलीप बनकर आणि पारनेरमधून काशीनाथ दाते यांना उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेसच्या यादीत 16 नावांचा समावेश आहे. यात दिग्रस मतदारसंघातून माणिकराव ठाकरे यांना, अंधेरी पश्चिममधून सचिन सावंत यांना काँग्रेसनं निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून राजेश लाटकर तर सांगलीतून पृथ्वीराज लाटकर काँग्रेसकडून निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेस उमेदवारी देण्यासाठी नातीगोती पाहत नसून जो जिंकेल त्यालाच उमेदवारी दिली जात आहे, असं काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. ते आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. काँग्रेस आज 14 उमेदवारांची यादी जाहीर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कोणत्याही उमेदवारानं किंवा पक्षाच्या नेत्यानं कुणाच्याही भावना दुखावणारं वक्तव्य करू नये, अशा सूचना झारखंडच्या मुख्य निवडणूक अधिकारी नेहा अरोरा यांनी केलं आहे. अशा प्रकारची वक्तव्य आचारसंहितेचं उल्लंघन ठरू शकतात, अशा प्रकरणात संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. काँग्रेसचे नेते इरफान अन्सारी यांनी भाजपाच्या नेत्या सीमा सोरेन यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप भाजपानं केला होता, त्यानंतर निवडणूक आयोगानं हा इशारा दिला आहे. श्रोतेहो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आढावा विधानसभा मतदारसंघाचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी 7:10 अस्मिता वाहिनीसह प्रादेशिक वृत्त विभागाच्या युट्यूबवरून प्रसारित केला जात आहे. या कार्यक्रमात आज रायगड जिल्ह्यातल्या मतदारसंघाचा आढावा आपल्याला ऐकता येईल. यावर्षीच्या ऑगस्ट महिन्यात कर्मचारी राज्य विमा योजनेत 20,74,000 जास्त कर्मचाऱ्यांची नोंदणी केली आहे. गेल्या वर्षीच्या महिन्याच्या तुलनेत नोंदण्यांमध्ये 6.8% जास्त कामगारांनी नोंदणी केल्याचं आकडेवारीतून दिसून आलं आहे. भारतानं स्वतःचं अंतराळ स्थानक 2035 अस्तित्वात येईल, अशी घोषणा विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी केली आहे. इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणि जैव तंत्रज्ञान विभागानं केलेल्या सहकार्य कराराच्या कार्यक्रमात ते काल नवी दिल्लीत बोलत होते. सॅफ महिला फुटबॉल चषक स्पर्धेत भारतीय महिला फुटबॉल संघाची गाठ आज नेपाळच्या संघाशी पडणार आहे. नेपाळमध्ये काठमांडू इथं भारतीय प्रमाणवेळेनुसार 6:15 हा सामना सुरू होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. डिजिटल सुरक्षेसाठी थांबा, विचार करा आणि मग कृती करा या 3 पायऱ्यांचा अवलंब करावा, असं मन की बातमधून प्रधानमंत्र्यांचं देशवासियांना आवाहन. देशातलं गेमिंग अवकाश झपाट्यानं विस्तारत असून भारत एक नवी क्रांती घडवण्याच्या मार्गावर असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. भारत बांगलादेश सीमेवरच्या पेट्रापोल या लँडपोर्टवर उभारलेल्या मैत्रीद्वार प्रवेशद्वाराचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटन आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस तसंच राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारांची तिसरी यादी जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.